ओम शांती। आज आहे 24/1/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही एका बाबांच्याच डायरेक्शनवर चालत रहा तर बाबा तुमच्यासाठी जबाबदार आहेत। बाबांचे डायरेक्शन आहे, चालता फिरता माझी आठवण करा। प्रश्न आहे, जी चांगली गुणवान मुले आहेत त्यांची मुख्य लक्षणे कोणती असतील? उत्तर आहे, ते काट्यांना फूल बनविण्याची सेवा करतील, कोणालाही काटा लावणार नाहीत, कधीही आपसामध्ये भांडणार नाहीत, कोणालाही दुःख देणार नाहीत। दुःख देणे हे देखील काटा लावणे आहे। गीत आहे, यह वक्त जा रहा है। ओम शांती। गोड गोड सिकिलध्या रुहानी मुलांना नंबरवार पुरुषार्थानुसार या गाण्याचा अर्थ समजला आहे। नंबरवार यासाठी म्हणतात कारण कोणाला तर फर्स्ट ग्रेडमध्ये समजते, अर्थात चांगल्या प्रकारे समजते, कोणाला सेकंड ग्रेडमध्ये अर्थात मध्यम समजते, काहींना तर थर्ड ग्रेडमध्ये अर्थात फार थोडे समजते। समज देखील प्रत्येकाची आपापली आहे, निश्चय बुद्धी देखील प्रत्येकाची आपली आहे। बाबा तर समजावून सांगत राहतात की नेहमी असे समजा की शिवबाबा यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे डायरेक्शन देतात। तुम्ही अर्धा कल्प आसुरी डायरेक्शनवर चालत आले आहात, आता असा निश्चय करा की आम्ही ईश्वरीय डायरेक्शनवर चालतो तर बेडा पार होऊ शकतो, अर्थात जीवनरूपी नाव पार होऊ शकते। जर ईश्वरीय डायरेक्शन न समजता मनुष्य डायरेक्शन समजाल तर गोंधळून जाल। बाबा म्हणतात, माझ्या डायरेक्शनवर चालाल तर मग मी जबाबदार आहे ना। यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे जे काही होते त्यांच्या प्रत्येक कृतीला मीच जबाबदार आहे, त्याला मी राईट करणार। तुम्ही केवळ माझ्या डायरेक्शनवर चाला, जे चांगल्या प्रकारे आठवण करतील तेच डायरेक्शनवर चालतील। पावलो पावली ईश्वरीय डायरेक्शन समजून चालाल तर कधी घाटा होणार नाही, निश्चयामध्येच विजय आहे। बरीच मुले या गोष्टींना समजत नाहीत, थोडे ज्ञान समजले की मग देह अभिमान येतो, योग खूपच कमी आहे। ज्ञान तर आहे इतिहास भूगोलाला जाणणे, हे तर सोपे आहे। इथे देखील मनुष्य किती सायन्स इत्यादी शिकतात, हे शिक्षण तर सोपे आहे, बाकी मेहनत आहे योगाची। कोणी म्हणेल की बाबा आम्ही योगामध्ये खूप मग्न राहतो, परंतु बाबा मानणार नाहीत। बाबा प्रत्येकाची कृती बघत असतात, बाबांची आठवण करणारा तर मोस्ट लवली अर्थात सर्वात प्रिय असेल। आठवण करत नाहीत म्हणूनच उलटे सुलटे काम होते, खूप रात्रंदिवसाचा फरक आहे। आता तुम्ही या शिडीच्या चित्रावर देखील चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता। यावेळी आहे काट्यांचे जंगल, हा बगीचा नाही, हे तर स्पष्ट करून सांगितले पाहिजे की भारत फुलांचा बगीचा होता। बगीचामध्ये कधी जंगली प्राणी राहतात का? तिथे तर देवी देवता राहतात। बाबा तर आहेतच हायेस्ट ऑथॉरिटी, आणि मग हे प्रजापिता ब्रह्मा देखील हायेस्ट ऑथॉरिटी झाले, हे दादा आहेत सर्वात मोठी ऑथॉरिटी, शिव आणि प्रजापिता ब्रह्मा। आत्मे आहे शिवबाबांची मुले, आणि मग साकार मध्ये आपण भाऊ बहिणी सर्व आहोत प्रजापिता ब्रह्माची मुले, हे आहेत सर्वांचे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर। अशा हायेस्ट ऑथॉरिटीसाठी आम्हाला घर पाहिजे, असे तुम्ही लिहा आणि मग पहा बुद्धीमध्ये काही येते का। शिवबाबा आणि प्रजापिता ब्रह्मा आत्म्यांचे पिता आणि सर्व मनुष्य मात्रांचे पिता, हा पॉइंट समजावून सांगण्यासाठी खूप चांगला आहे, परंतु मुले पूर्ण रीतीने समजावून सांगत नाहीत, विसरून जातात, ज्ञानाचा अहंकार चढतो। जणू काही बापदादांवर देखील विजय प्राप्त केला आहे, हे दादा अर्थात ब्रह्मा बाबा म्हणतात, भले माझे ऐकू नका, नेहमी समजा, शिवबाबा समजावून सांगत आहेत, त्यांच्या श्रीमतावर चाला। डायरेक्ट ईश्वर मत देतात की हे असे असे करा, मी जबाबदार आहे। ईश्वरीय मतावर चाला, हे अर्थात ब्रह्मा ईश्वर थोडेच आहेत, तुम्हाला ईश्वराकडून शिकायचे आहे ना। नेहमी समजा हे डायरेक्शन ईश्वर देत आहेत। हे लक्ष्मी नारायण देखील भारतातील मनुष्य होते, हे देखील सर्व मनुष्य आहेत, परंतु हे शिवालयामध्ये राहणारे आहेत म्हणून सर्वजण नमस्ते करतात, परंतु मुले नीट समजावून सांगत नाहीत, आपलाच नशा चढतो। दोष तर भरपूर जणांमध्ये आहे ना। जेव्हा पूर्ण योग असेल तेव्हा विकर्म विनाश होतील। विश्वाचे मालक बनणे काही मावशीचे घर थोडेच आहे। बाबा बघतात, माया एकदम नाकाला पकडून गटारामध्ये पाडते। बाबांच्या आठवणीमध्ये तर अतिशय आनंदामध्ये प्रफुल्लित राहिले पाहिजे। समोर एम ऑब्जेक्ट उभे आहे, आपण हे लक्ष्मी नारायण बनत आहोत। विसरल्याने आनंदाचा पारा चढत नाही। म्हणतात आम्हाला निष्ठामध्ये अर्थात योगामध्ये बसवा, बाहेर आम्ही आठवण करू शकत नाही, आठवणीमध्ये राहत नाहीत। म्हणून बाबा देखील कधी कधी प्रोग्राम पाठवतात, परंतु आठवणीमध्ये बसतात थोडेच, बुद्धी इकडे तिकडे भटकत राहते। बाबा अर्थात ब्रह्मा बाबा आपले उदाहरण सांगतात। नारायणाचा किती पक्का भक्त होता, जिथे जिथे नारायणाचे चित्र सोबत ठेवत होता तरी देखील पूजेच्या वेळी बुद्धी इकडे तिकडे जात असे। यामध्ये देखील असे होते। बाबा म्हणतात चालता फिरता बाबांची आठवण करा, परंतु बरेच जण म्हणतात बहिणीने निष्ठा अर्थात योग करून घ्यावा। निष्ठाला तर काही अर्थच नाहीये। बाबा नेहमी म्हणतात आठवणीमध्ये राहा। बरीच मुले निष्ठामध्ये बसल्या बसल्या ध्यानामध्ये निघून जातात, ना ज्ञान ना आठवण, नाही तर मग डुलक्या काढू लागतात। बऱ्याच जणांना सवय लागली आहे, ही तर अल्प काळाची शांती झाली, म्हणजे जणू बाकी संपूर्ण दिवस अशांती असते। चालता फिरता बाबांची आठवण केली नाही तर पापांचे ओझे उतरणार कसे? अर्ध्या कल्पाचे ओझे आहे। यामध्येच खूप मेहनत आहे। स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा। भले बाबांना अनेक मुले लिहून पाठवतात इतका वेळ आठवणीमध्ये राहिलो, परंतु आठवण राहत नाही, चार्टला समजतच नाहीत। बाबा बेहदचे पिता आहेत, पतित पावन आहेत, तर आनंदामध्ये राहिले पाहिजे। असे नाही की आम्ही तर शिवबाबांचे आहोत ना, असे देखील भरपूर आहेत। समजतात आम्ही तर बाबांचे आहोत, परंतु अजिबात आठवण करत नाहीत। जर आठवण करत असते तर मग पहिल्या नंबरमध्ये गेले पाहिजेत। कोणालाही समजावून सांगण्यासाठी देखील खूप चांगली बुद्धी पाहिजे। आपण तर भारताची महिमा करतो। नवीन दुनियेमध्ये आदी सनातन देवी देवतांचे राज्य होते, आता आहे जुनी दुनिया आयरन एज। ते सुखधाम, हे दुःखधाम। भारत गोल्डन एज होता तर या देवतांचे राज्य होते। म्हणतात आम्ही कसे समजावे की यांचे राज्य होते? हे नॉलेज खूप वंडरफुल आहे। ज्यांच्या भाग्यामध्ये जे आहे, जे जितका पुरुषार्थ करतात तो दिसून तर येतो ना। तुम्ही कृतीवरून जाणता आहेत तर कलयुगी देखील मनुष्यच, तर सतयुगी देखील मनुष्यच। मग त्यांच्या समोर जाऊन डोके का टेकवतात? यांना अर्थात लक्ष्मी नारायणाला स्वर्गाचे मालक म्हणतात ना। कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात आमका स्वर्गवासी झाला, हे देखील समजत नाहीत। यावेळी तर सर्व नरकवासी आहेत, तर जरूर पुनर्जन्म देखील इथेच घेतील। बाबा प्रत्येकाच्या वर्तनावरून बघत असतात। बाबांना किती साधारण रीतीने कोणाकोणाशी बोलावे लागते, सांभाळावे लागते। बाबा किती स्पष्ट करून सांगतात, समजतात देखील की गोष्ट अगदी बरोबर आहे, तरी देखील का मोठे मोठे काटे बनतात? एकमेकांना दुःख दिल्याने काटे बनतात, सवय सोडतच नाहीत। आता बागवान बाबा फुलांचा बगीचा लावतात, काट्यांना फूल बनवत राहतात। त्यांचा धंदाच हा आहे। जो स्वतःच काटा असेल तर तो फूल कसे बनवेल? प्रदर्शनीमध्ये देखील खूप खबरदारीने कोणाला पाठवावे लागते। चांगली गुणवान मुले ती जी काट्यांना फूल बनविण्याची सेवा करतात, कोणालाही काटा लावत नाहीत, अर्थात कोणालाही दुःख देत नाहीत, कधीही आपसामध्ये भांडत नाहीत। तुम्ही मुले अगदी अॅक्युरेट समजावून सांगता, यामध्ये कोणाचाही अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही। आता शिवजयंती देखील येत आहे, तुम्ही जास्तीत जास्त प्रदर्शनी करत रहा। छोट्या छोट्या प्रदर्शनीवर देखील समजावून सांगू शकता, एका सेकंदामध्ये स्वर्गवासी बना अथवा पतित भ्रष्टाचारी पासून पावन श्रेष्ठाचारी बना, एका सेकंदामध्ये जीवन मुक्ती प्राप्त करा। जीवन मुक्तीचा देखील अर्थ समजत नाहीत, तुम्ही देखील आता समजता। बाबांद्वारे सर्वांना मुक्ती जीवन मुक्ती मिळते, परंतु ड्रामाला देखील जाणून घ्यायचे आहे। सर्वच धर्म काही स्वर्गामध्ये येणार नाहीत, ते मग आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील, मग आपापल्या वेळेवर येऊन स्थापना करतील। झाडाच्या चित्रामध्ये किती क्लिअर आहे, एका सद्गुरूशिवाय दुसरा कोणीही सद्गती दाता असू शकत नाही। बाकी भक्ती शिकविणारे तर पुष्कळ गुरु आहे, सद्गतीसाठी मनुष्य गुरु होऊ शकत नाही, परंतु समजावून सांगण्यासाठी देखील डोके पाहिजे, यामध्ये बुद्धीचा वापर करायचा असतो। ड्रामाचा कसा वंडरफुल खेळ आहे, तुमच्यामध्ये देखील फार थोडे आहेत जे या नशेमध्ये राहतात। अच्छा, गोड गोड, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते, आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते। रात्री क्लास आहे 18/3/1968। वास्तविक तुम्हाला शास्त्रांवर वाद विवाद करण्याची काहीच गरज नाही, मुख्य गोष्ट आहेच आठवणीची, आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताला समजून घ्यायचे आहे, चक्रवर्ती राजा बनायचे आहे, फक्त या चक्रालाच समजून घ्यायचे आहे, याचेच गायन आहे सेकंदामध्ये जीवन मुक्ती। तुम्हा मुलांना आश्चर्य वाटत असेल, अर्धा कल्प भक्ती चालते, ज्ञान जरा सुद्धा नाही, ज्ञान आहेच मुळी बाबांकडे, बाबांकडूनच जाणून घ्यायचे आहे। हे बाबा किती असाधारण आहेत, म्हणून कोटींमधून कोणी निघतात ते टीचर असे थोडेच म्हणतील। हे अर्थात शिवबाबा तर म्हणतात, मीच पिता टीचर गुरु आहे, तर लोक ऐकून आश्चर्यचकित होतील। भारताला मदर कंट्री अर्थात मातृभूमी म्हटले जाते, कारण अंबेचे नाव खूप प्रसिद्ध आहे, अंबेच्या यात्रा देखील खूप भरतात, आंबा खूप गोड शब्द आहे। छोटी मुले देखील आईवर प्रेम करतात ना, कारण आई खाऊ पिऊ घालते, सांभाळते। आता आंबेचे पिता देखील पाहिजेत ना, ही तर मुलगी आहे अडॉप्टेड, पती काही नाही आहे, ही नवीन गोष्ट आहे ना। प्रजापिता ब्रह्मा तर जरूर अडॉप्ट करत असतील। या सर्व गोष्टी बाबाच येऊन तुम्हा मुलांना समजावून सांगतात। आंबेची केवढी जत्रा भरते, पूजा होते, कारण मुलीने खूप सेवा केली आहे। मम्माने जितक्या जणांना शिकवले असेल तितके इतर कोणी शिकवू शकत नाही। मम्माचा नामाचार खूप आहे, जत्रा देखील खूप मोठी भरते। आता तुम्ही मुले जाणता, बाबांनीच येऊन रचनेच्या आदी मध्य अंताचे सारे रहस्य तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे। तुम्हाला बाबांच्या घराविषयी देखील माहीत झाले आहे, बाबांवर प्रेम आहे तर घरावर देखील प्रेम आहे, हे ज्ञान तुम्हाला आता मिळत आहे। या शिक्षणाने किती कमाई होते तर आनंद झाला पाहिजे ना, आणि तुम्ही आहात एकदम साधारण। दुनियेला माहीतच नाही आहे की बाबा येऊन हे ज्ञान ऐकवतात, बाबाच येऊन सर्व नवीन नवीन गोष्टी मुलांना ऐकवतात। नवीन दुनिया बनते बेहदच्या शिक्षणाद्वारे, जुन्या दुनियेचे वैराग्य येते, तुम्हा मुलांना ज्ञानाचा आनंद होत असतो। बाबांची आणि घराची आठवण करायची आहे, घरी तर सर्वांना जायचेच आहे, बाबा तर सर्वांना म्हणतील ना, मुलांनो मी तुम्हाला मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा देण्यासाठी आलो आहे. मग विचारता कशाला? मी तुमचा बेहदचा पिता आहे, राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. तर काय तुम्ही श्रीमतावर चालणार नाही? मग तर खूप नुकसान होईल. हे आहे बेहदचे नुकसान. बाबांचा हात सोडला तर कमाईमध्ये नुकसान होईल. अच्छा, गुड नाईट, ओम शांती. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका बाबांच्या आठवणीद्वारे मोस्ट लवली अर्थात परमप्रिय बनायचे आहे. चालता फिरता कर्म करताना आठवणीमध्ये राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे. बाबांच्या आठवणीमध्ये आणि आनंदामध्ये प्रफुल्लित राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, पावलो पावली ईश्वरीय डायरेक्शनवर चालून प्रत्येक कार्य करायचे आहे. आपली मगरुरी अर्थात देह अभिमानाचा नशा दाखवायचा नाही. कोणतेही उलटे सुलटे काम करायचे नाही. गोंधळून जायचे नाही. आजचे वरदान आहे, साधारण कर्म करत असताना देखील उच्च स्थितीमध्ये स्थित राहणारे नेहमी डबल लाईट भव. साधारण कर्म करत असताना देखील उच्च स्थितीमध्ये स्थित राहणारे नेहमी डबल लाईट भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे बाबा साधारण शरीर घेतात, जसे तुम्ही बोलता तसेच बोलतात, तसेच चालतात, तर कर्म भले साधारण आहे परंतु स्थिती उच्च असते. असेच तुम्हा मुलांची देखील स्थिती नेहमी उच्च असावी. डबल लाईट बनून उच्च स्थितीमध्ये स्थित होऊन कोणतेही साधारण कर्म करा. नेहमी हेच स्मृतीमध्ये राहावे की अवतरित होऊन अवतार बनून श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आलो आहोत. तर साधारण कर्म अलौकिक कर्मामध्ये बदलून जातील. स्लोगन आहे, आत्मिक दृष्टीवृत्तीचा अभ्यास करणारे पवित्रतेला सहज धारण करू शकतात. आत्मिक दृष्टीवृत्तीचा अभ्यास करणारे पवित्रतेला सहज धारण करू शकतात. आपल्या शक्तिशाली मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा. जितके स्वतःला मनसा सेवेमध्ये बिझी ठेवाल तितके सहजच मायाजीत बनाल. फक्त स्वतःपुरते भावुक बनू नका, परंतु इतरांना देखील शुभभावना आणि शुभकामनेद्वारे परिवर्तित करण्याची सेवा करा. भावना आणि ज्ञान, स्नेह आणि योग दोघांचा बॅलन्स असावा. कल्याणकारी तर बनले आहात, आता बेहद विश्व कल्याणकारी बना. अच्छा, ओम शांती.